आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची 8 राष्ट्रीय रस्ते प्रकल्पांना मंजुरी. पुण्याजवळच्या नाशिक फाटा खेड उन्नत मार्गिकेचाही यामध्ये समावेश. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी योगदान द्यावं, राष्ट्रपतींचं आवाहन. जलद विकासासाठी भारतानं डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचं उदाहरण जगानं अभ्यासावं, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांचं प्रतिपादन. इस्रायलमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी सतर्कतेच्या सूचना जारी. आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा, भारतीय दूतावासाची सूचना. 2024-25 वर्षासाठी 31 जुलैपर्यंत देशात विक्रमी 7,28,00,000 प्राप्तीकर विवरणपत्र दाखल. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 50,655 कोटी रुपये खर्चाच्या 936 किलोमीटर लांबीच्या 8 महत्वाच्या राष्ट्रीय रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातल्या पुण्याजवळच्या नाशिक फाटा खेड उन्नत मार्गिकेचाही यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांमुळे देशात दळणवळणाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली. हे रस्ते प्रकल्प देशाच्या 2047 विकसित भारताच्या धोरणांशी सुसंगत असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले. या प्रकल्पांतर्गत 4,613 कोटी रुपयांमध्ये बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर 88 किलोमीटरचा 6 पदरी आग्रा ग्वाल्हेर राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग विकसित केला जाईल. यामध्ये 2031 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी खरगपूर मोरेग्राम महामार्गाचाही समावेश असेल. यासाठी 10,247 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान राष्ट्रीय द्रुतगती महामार्गामुळे देशाच्या आर्थिक वाढीला चालना मिळेल, तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. यावरून अखंड भारत सरकारची वचनबद्धता स्पष्ट होते असंही ते पुढे म्हणाले. 3 नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात न्यायदानाचं एक नवीन पर्व सुरू झालं आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2 दिवसांच्या राज्यपाल परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. समृद्ध लोकशाहीसाठी केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांनी सर्व राज्यांसमवेत समन्वयानं काम करणं गरजेचं आहे. हा समन्वय राखण्यासाठी आपण राज्यांचे प्रमुख म्हणून कशाप्रकारे सहाय्य करू शकतो यावर राज्यपालांनी विचार करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती म्हणून या सुधारणा घडवून आणण्यात आपलं योगदान द्या असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. लोकसभेत 2024-25 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदींच्या मागण्यांवर काल चर्चा झाली. चर्चेच्या सुरुवातीला काँग्रेसचे तारिक अनवर यांनी सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. ग्रामीण भागातील मूलभूत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. औषधांच्या अति किमतींकडे लक्ष वेधत लोकांना औषधं परवडत नसल्याचा आरोपही तारिक अनवर यांनी केला. तसंच द्रमुकच्या डॉ राणी श्रीकुमार यांनी सरकारला आरोग्य आणि कुटुंब कल्याणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद ही सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 2.5% जास्त वाढवण्याची तसंच निधीचं वेळेवर वाटप करून तामिळनाडू राज्यालाही केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची विनंती केली. तर संयुक्त जनता दलाच्या रामप्रीत मंडळ यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 90,659 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याचं स्वागत केलं. यापैकी 3,000 कोटी रुपयांहून अधिकचा निधी संशोधन कार्यासाठी राखून ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 2024 आतापर्यंत देशभरात डेंग्यूचे 32,000 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. 2023 याच कालावधीत देशातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 18,391 होती असंही ते म्हणाले. केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा देशातील डेंग्यूच्या उद्रेकाच्या प्रादुर्भावाचा नियमितपणे आढावा आणि निरीक्षण करत असल्याचं जाधव यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. शहरात कोरोनाची लक्षणं असलेल्या 140 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 6 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. लागण झालेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मूल्यांकन वर्ष 2024-25 31 जुलैपर्यंत देशामध्ये विक्रमी 7,28,00,000 प्राप्तीकर विवरणपत्र दाखल झाली आहेत. गेल्या मूल्यांकन वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7.5% वाढ झाली असल्याचं अर्थमंत्र्यानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 5,27,00,000 प्राप्तीकर विवरणपत्र भरणाऱ्यांनी नवीन कर पद्धतीनुसार तर 2,01,00,000 लोकांनी नवीन कर रचनेनुसार विवरणपत्र दाखल केल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तसंच यावर्षी 58,57,000 लोकांनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विवरणपत्र भरलं आहे. जलद विकासासाठी डिजिटलायझेशनच्या गरजेचा संदर्भ देत जगानं याबाबतीत भारताचं उदाहरण अभ्यासावं असं सांगत भारतानं गेल्या 5-6 वर्षात डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केलं. ते काल रोममध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आयोजित सद्यकालीन आणि भविष्यात एकही व्यक्ती भुकेली राहू नये यासाठी करण्यात येणाऱ्या प्रगतीशील उपाययोजना या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलत होते. भारतात ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गाचा याआधी कधीही बँकिंग व्यवस्थेशी फारसा संबंध नव्हता, ते आता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीनं सहज आर्थिक व्यवहार करत आहेत असंही फ्रान्सिस यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं. इस्रायलमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांसाठी सतर्कता सूचना जारी केली आहे. इस्रायलमध्ये आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा असं या सूचनेत म्हटलं आहे. इस्रायलनं हिजबुल गटाचा सर्वोच्च कमांडर फुआद शुक्र याला ठार केलं, त्यामुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे. दरम्यान इस्रायल तसंच पश्चिम आशिया क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं सुरक्षेच्या कारणास्तव तेल अवीवकडे जाणारी आणि तिथून येणारी आपली सर्व उड्डाणं 8 ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत काल बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन यानं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल झालेल्या सामन्यात त्याने चिनी तैपईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव केला. ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा लक्ष्य सेन हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत आज भारतीय चमूतील नारी शक्तीचा जागर होणार आहे. नेमबाजी, तिरंदाजी, मुष्टीयुद्ध, नौकानयन आणि गोल्फ या खेळात महिला खेळाडू त्यांच्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करतील. या स्पर्धेत 2 वेळा पदक विजेती नेमबाज मनू भाकर 25 मीटर पिस्टल स्पर्धेतील अंतिम फेरीत आणखीन एक पदकावर निशाणा साधत पदकांची हॅट्रिक नोंदवण्याचा प्रयत्न करेल. तिरंदाजीत उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये दीपिका कुमारीचा सामना जर्मनीच्या मिशेल क्रोपेनशी तर भजन कौरचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूशी होणार आहे. पुरुषांच्या मुष्टीयुद्धात निशांत देवचा सामना 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला असून आज त्याचा सामना मेक्सिकोच्या खेळाडूशी होणार आहे. निशांतनं हा सामना जिंकल्यास भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा होईल. गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर तिसऱ्या फेरीमध्ये खेळतील तर नौकानयन स्पर्धेतील डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन आणि विष्णू सर्वनन आपल्या फेऱ्या खेळतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची 8 रस्ते प्रकल्पांना मंजुरी. पुण्याजवळच्या नाशिक फाटा खेड उन्नत मार्गिकेचाही यामध्ये समावेश. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी योगदान द्यावं राष्ट्रपतींचं आवाहन. जलद विकासासाठी भारतानं डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचं उदाहरण जगानं अभ्यासावं, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांचं प्रतिपादन. इस्रायलमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी सतर्कता सूचना जारी, आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा, भारतीय दूतावासाची सूचना. 2024-25 वर्षासाठी 31 जुलैपर्यंत विक्रमी 7,28,00,000 प्राप्तीकर विवरणपत्र दाखल आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.